तुमच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाहो शिवभा नाही सांगणार.
No, what?